नमस्कार सर, फ्रांचाइज केस मधून अभिनव बोलतोय. मॅडम मॅडम, आमचा एक इव्हेंट होता आज ऑप्शन्स अनलिमिटेड नावाचा. या इव्हेंट मध्ये मॅडम आमचं जे प्रॉपर्टी आहेत ना पुण्यात, त्यांचं एक्झिबिशन होत आहे. आणि एक्झिबिशन सर तुम्हाला ज्या पण प्रॉपर्टीज आहेत त्याची पूर्ण डिटेल दिली जाईल. आणि जर तुम्ही त्या इव्हेंट मध्ये जर कुठली प्रॉपर्टी बुक करता मॅडम, तर त्यावर तुम्हाला ऑफर आणि आज आणि आजपासून रविवार पण चालणार मॅडम. आहे तीन दिवस चालणार रविवार पर्यंत. हो, तुम्ही डेक्कन मध्ये मॅडम, प्रभात रोडला. हो, तुम्ही उत्तर मॅडम. सकाळी 9 ते 8 पर्यंत चालू आहे मॅडम. मॅडम तिकडे प्रॉपर्टीचं एक्झिबिशन होणार आहे सगळ्या प्रॉपर्टीचं बऱ्याच.
हॅलो.
हो हो, ठीक आहे मॅडम, तुम्हाला सकाळी पर्यंत कॉल करतो.